आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंध्र प्रदेशात पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन आणि पायाभरणी. ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाच्या चीनच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आजपासून भुवनेश्वर इथं आयोजन. सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4% राहण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली गायत्री गोपीचंद यांचा अंतिम 16 प्रवेश. आणि नेपाळमधील भूकंपातल्या मृतांच्या संख्येत वाढ. आता सविस्तर बातम्या. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर 2,00,000 कोटींहून अधिक किमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 1,85,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे पुढील 5 वर्षात भारताचं 500 गिगावॅट अजीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याची लक्ष्यपूर्ती होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 19,500 कोटी रुपये मूल्यांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण तसंच दक्षिण कोस्ट रेल्वे मुख्यालय नकापल्ली इथं बल्क ड्रग पार्कची पायाभरणी होईल. या ड्रग पार्कमुळे रोजगार निर्मिती आणि विकासाला चालना मिळणार आहे. तर कृष्णपट्टणम औद्योगिक परिसराची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. हा प्रकल्प अंदाजे 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करेल तसंच 1,00,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताच्या सीमेला लागून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर चीनकडून महाकाय धरण बांधण्याच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करत राहील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आग्रा इथं स्पष्ट केलं. चीननं नुकतंच ब्रह्मपुत्रेवर धरण बांधण्याची योजना जाहीर केली आहे. ब्रह्मपुत्रेच्या खालील भागातल्या राज्यांना यामुळे हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन सरकारनं चीनला केलं आहे. 18व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून ओडिशातल्या भुवनेश्वर इथं सुरुवात होणार आहे. यासाठी 50 देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. ओडिशा सरकारनं युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या युवा प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमानं संमेलनाची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. विविध क्षेत्रातील कामगिरींची दखल घेत राष्ट्रपती परदेशी भारतीय समुदायातील लोकांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील. यंदा विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान ही या दिवसाची मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे. या विषयावरील आवृत्तीच्या प्रमुख पाहुण्या त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू अधिवेशनाला व्हर्च्युअल पद्धतीनं संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून सुटणाऱ्या प्रवासी भारतीय एक्सप्रेस या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी 3 आठवड्यांसाठी विविध ठिकाणी प्रवास करणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कालपासून 5 दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी ओडिशाच्या पुरी भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. जयशंकर यांनी कोणार्कच्या सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, धौली शांतीस्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11व्या शतकातल्या रिंगराज मंदिरालाही भेट दिली. भुवनेश्वर इथं आज होणाऱ्या 18व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. देशाचं 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या देशांतर्गत सकल उत्पादन वाढीचा दर 6.4% राहील असा प्राथमिक अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनात 9.7% वृद्धी दिसून आली आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रामध्ये ही वाढ 3.8% झाली आहे. बांधकाम क्षेत्र, वित्तीय स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातही 7.3% वाढ अपेक्षित आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल दिल्लीत केंद्र सरकारच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं. परिवर्तनवादी प्रशासनाच्या तत्वांना अधोरेखित करणारी जनभागीदारी से जनकल्याण ही नव्या दिनदर्शिकेची संकल्पना आहे. गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात परिवर्तनात्मक प्रशासनाच्या दृश्य प्रभावावर या दिनदर्शिकेत प्रकाश टाकण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, माहिती प्रसारण सचिव संजय जाजू आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन चालकांच्या प्रशिक्षणासाठी देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करायला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आणणार असल्याची माहिती दिली. त्याअंतर्गत ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन तसंच स्वयंचलित चाचणी स्थानक उभारण्यासाठी एकात्मिक पायाभूत सुविधांसाठी प्रोत्साहन दिलं जाईल असंही ते म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे नवे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष डॉ एस सोमनाथ यांच्याकडून 14 जानेवारी रोजी नारायण पदभार स्वीकारतील. नारायण सध्या केरळमधील वालियामाला इथल्या इस्रोच्या एलपीएससी म्हणजे लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक असून रॉकेट आणि अंतराळयान यांचा दीर्घ अनुभव असलेले ते एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. नोएडा इथल्या इंडियन एक्सपोजिशन मार्टमध्ये आजपासून इंडस फूड 2025 हे शेतातून थेट ताटताट या संकल्पनेवर आधारित फार्म टू फोर्क व्यापार प्रदर्शन सुरू होत आहे. 3 दिवसाच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते होणार आहे. यात 30 पेक्षा जास्त देशातील 2300 अधिक प्रदर्शक एकत्र येत आहेत. आंध्र प्रदेशातील राजा महेंद्रवरम इथल्या गोदावरी ग्लोबल विद्यापीठात आजपासून जागतिक तेलगू परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रसिद्ध तेलगू लेखक, साहित्यिक तसंच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण, दोन्ही तेलगू राज्यांचे राज्यपाल, केंद्र आणि राज्यांचे मंत्री, खासदार, कलाकार आणि अभिनेते सहभागी होणार आहेत. फुटबॉलमध्ये भारतीय साखळी सामन्यांच्या 16व्या सप्ताहाला आजपासून सुरुवात होणार आहे. आजचा सामना एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यात होणार आहे. हॉकीच्या साखळी सामन्यांमध्ये वेदांक कलिगा लान्सर्सनं शाची रार बेंगाल टायगर्सचा 6-0 असा पराभव केला. लान्सर्सच्या कृष्ण बहादूर पाठकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज टीम गोनाचिकाचा सामना तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार आहे तर दुसरा सामना यूपी रुद्रस आणि हैदराबाद तुफान्स यांच्यामध्ये होणार आहे. खो खो विश्वचषक 2025 स्पर्धा येत्या 13 ते 19 जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पाठिंब्यानं होणाऱ्या या स्पर्धेत 20 पुरुष आणि 19 महिला संघ सहभागी होणार आहेत. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतल्या सामन्यात थायलंडच्या जोडीचा 21-10, 21-10 असा पराभव केला आणि अंतिम 16 प्रवेश मिळवला. तर लक्ष्य सेनला चीन तैपेईच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं तो स्पर्धेबाहेर पडला. आज मालविका बनसोडचा सामना मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे. आकर्षी कश्यपचा सामना डॅनिश शटलर, जुली जेकोबेसेनशी, अनुपमा उपाध्यायचा सामना थायलंडच्या पोर्णपावी चंचुवांगशी होणार आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात काल झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 126 पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी झालेल्या 7.1 रिक्टर पातळीच्या या भूकंपामध्ये 188 लोक जखमी झाले. भूकंपाचं केंद्र तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील झिझांग इथं होतं. इथं मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंध्र प्रदेशात पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी. ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाच्या चीनच्या योजनेविषयी केंद्र सरकार सतर्क असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही. 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आजपासून भुवनेश्वर इथं आयोजन. सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4% राहण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज. मलेशिया खुला बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिशा जॉली, गायत्री गोपीचंद यांचा अंतिम 16 प्रवेश आणि नेपाळमधील भूकंपातल्या मृतांच्या संख्येत वाढ. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.